नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. कुशळटाय विकास आनी उद्योजकता संचालनालयान आयोजित केली संवसारीक युवा कुशळटाय दिसाची कार्यावळ. मोपा लिंक रस्त्याचे केंद्र रस्तो येरादारीन म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी आनी केले लोकार्पण. अंदू वास्कोच्या भजनी सप्तकाचे 125वे वर्स. चिकण मातीपासून गणपती तयार करपी मूर्तीकारांक सवलतीत वाढ. गुलाब पुरस्कार जाहीर. 20 तारखेक भेटयतले पुरस्कार. आता पुराय खबरो. उद्देगीक प्रशिक्षण संस्थांतल्या अभ्यासक्रमांनी व्हडा प्रमाणात बदल जाल्लो आसा आनी आयज उद्देगीक प्रशिक्षण संस्थांतल्यान उद्देगीक आस्थापना खातीर लागपी कुशळ मनीसबळ तयार जावपाक लागला अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी कुशळटाय विकास आनी उद्योजकता संचालनालया वतीन कला अकादमीत आयोजित राज्य पांवड्यावेल्या संवसारीक युवा कुशळटाय दीस कार्यावळीचें उक्तावण केल्या उपरांत उलयतना म्हळें. कार्यावळीक ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक गोपाळ पारसेकर, नियोजन सांख्यिकी आनी मूल्यांकन खात्याचे संचालक विजय सक्सेना, पणजी आयटीआयचे अध्यक्ष गौरीश धोंड, टाटा टॅक्नॉलॉजीचे दक्षिण भारत प्रमुख प्रशांत हंडीगुंड, ताज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष रंजीत फिलिपोस आनी हेर मानेस्त उपस्थित आशिले. डॉ सावंत हांणी कुशळ गोंय खुशाल गोंयची घोषणा दिवन गोंय राज्यातल्या आयटीआय संस्थांनी शिकोवपी अभ्यासक्रमांचो दर्जो सतत सुधारत आसा तशेंच कांय आयटीआय संस्थांनी सोलर टॅक्निशियन, ड्रोन टॅक्निशियन अशे नवीन अभ्यासक्रम सुरू केल्या आनी प्रशिक्षणार्थ्यांक रोजगार क्षेत्रात नवी संधी उपलब्ध जाल्ली आसात अशें म्हळें. स्किल, रिस्किल आनी अपस्किलावरवी मनीसबळाचो पुरेपूर वापर करप शक्य आशिल्ल्याचें सांगून कुशळटाय विकासातल्यान गोंयाक आत्मनिर्भर करपाक मदत जातली अशें तांणी म्हळें. आयटीआय संस्थांतल्यान आवश्यक मनीसबळ तयार करपाच्या उद्देशान उद्देगीक आस्थापना वांगडा कबलात केल्ल्याचें तांणी सांगलें. गोंयच्यो आयटीआय संस्था आयएसओ प्रमाणीत जाल्ले खातीर मुख्यमंत्र्यांनी समाधान उक्तायलें. राज्यसभा खासदार सदानंद तानावडे हांणी आपल्या आयटीआय अभ्यासक्रमांनी सुदारणा जाल्ल्यान कुशळ मनीसबळ तयार जावपाक लागला आनी तरणाट्यांक रोजगार मेळपाक मदत जाल्या अशें सांगून आयटीआय संस्था वांगडा कबलात केल्ल्या खातीर उद्देगीक आस्थापनांचे उपकार मानले. ह्यावेळार दिवचल, काकोड्या, फार्मागुडी, म्हापशा आनी वास्को आयटीआय केंद्रांनी एक्सलन्स केंद्राचे उक्तावणी केले तशेंच आयटीआय संस्था आनी उद्देगीक आस्थापनां मदीं समजिकायेच्या कबलातीचेर सय जाली. कुशळ कारागीर, वेगवेगळी कौशल्यां सर्तीचे जैतिवंत विद्यार्थी हांचो ह्या वेळार सत्कार जालो. कुशळटाय विकास आनी उद्योजकताय सचीव प्रसाद लोलयेकार हांणी येवकार दिलो जाल्यार कुशळटाय विकास आनी उद्योजकताय संचालक एसएस गांवकार हांणी निमणे उपकाराचे उलोवप केले. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकी स पदरी मोपा लिंक रस्त्याचे लोकार्पण जाले. मोपा विमानतळ ते म्हामार्ग 66 कडे हो रस्तो जोडिल्लो आसा. 900 कोटी रुपया खर्च करून हो रस्तो बांदला. मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोंयाक दिली ही भेट अशें म्हळें जाल्यार खंयच्याय राज्याच्या उदरगतीत रस्तो म्हत्वाचें साधन आसता अशें उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक हांणी म्हळां. ह्यावेळार राज्यसभा खासदार सदानंद तानावडे तशेंच मंत्रीमंडळांतले मंत्री, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार, मांद्रेचे आमदार जीत आरोळकार तशेंच पेडणेचे लोक हजर आशिल्ले. वास्कोच्या श्री दामोदर भजनी सप्ताचे 125वे वर्स आशिल्ल्यान त्या निमतान सरकारी पांवड्यार घेवपाच्या उपायांचेर चर्चा करपा खातीर वेगवेगळ्या सरकारी विभागाचे अधिकारी, उत्सव समितीचे मुखेली आनी पालिका वांगड्यांनी खाशेली बसका आयज पालिका सभागृहात घेतली. बसके उपरांत उलयतना नगराध्यक्ष बोरकार हांणी म्हळें की शारांतली येरादारी तशेंच हेर गजालींचो विचार केलो जाल्यार 7 दिसां वयर फेरी दवरप शक्य ना. दुसरे म्हळ्यार फेरीवाले हे चडशे वास्को भायले आशिल्ल्यान बुरशेपणां वचत थंय पळोवपाक मेळटा. परू पालिकेन 8 मोबायल टॉयलेट दवरिल्ली, हे फावट 20 टॉयलेट दवरपाचे पालिकेन थारायला अशी माहिती नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिली. ह्यावर आमदार राजीव साळकार हांणी सरकारी अधिकाऱ्यांक म्हत्वाच्यो सुचोवण्यो केल्यो. चिकण मातीपासून गणपती तयार करपी मूर्तीकारांक दिवपी सवलतीत गोंय हस्तकला मंडळान वाढ केल्या. एका मूर्ती फाटल्यान आता 200 रुपया हे मूर्तीकारांक मेळटले. ह्या पयली 100 रुपया प्रति नग अशें मोलान हस्तकला मंडळ सवलत दिताले. कमीत कमी 250 गणपती मूर्ती तयार करप्यांक ही सवलत मेळटा. हस्तकला महामंडळावरवी दिता त्या सवलतीत वाढ करची अशी मागणी फाटल्या 7 वर्सांसावन मूर्तीकारांनी लावन धरिल्ली. ते उपरांत आता सरकारान हे सवलतीत 100 रुपया अधिक वाढ केल्या. गोंयच्या मूर्तीकारांक उर्बा दिवपा खातीर तशेंच प्लास्टर ऑफ पॅरिसाच्या मूर्तीचेर पुराय बंदी हाडपा खातीर सरकारान ही येवजण चालीक लायल्या. लायट गेली वा विजे संबंधी कागाळ करपा खातीर वीज खात्यान आता नवे 4 नंबर जारी केल्यात. 1921 हो नंबर तांत्रिक कारणा खातीर सध्या बंद आसा. लायटीची कागाळ करपा खातीर आता 7555 9221 7558 4193 9194 9091 7972 3199 42 या नंबराचेर कागाळ करची पडटली. कागाळ नोंद केल्या उपरांत कागाळदारान आपलो फोन नंबर दिवचो पडटलो. कागाळीची दखल घेवन वीज पुरवण सुरळीत जाली काय ना हाची कॉल सेंटर नंबरावेल्यान जातली अशी वीज खात्यान कळीत केला. अहिल्याबाई रामाणी प्रतिष्ठानात विद्यार्थ्यांखातीर राज्य पांवड्यावेल्या निबंध सर्तीचे आयोजन केला. ही वस्तुकी निबंध लेखन सर्त अंदू 3 पांवड्यार जातली. माध्यमिक पांवड्यार सशक्त समाज घडोवपाक परोपकाराचे महत्व, उच्च माध्यमिक पांवड्यार कृत्रीम बुद्धिमत्ता आनी महाविद्यालय पांवड्यार सामाजीक माध्यमाचो वापर अशे विशय आसात. निबंध फक्त इंग्लीश भाषेतल्यानच बरोवपाची अट आसा. पाचशे उतरांचा निबंध टायप हस्तलिखित असू येता असे अहिल्याबाई रामाणी प्रतिष्ठानाचे विश्वस्त विनायक नाईक यांनी कळीत केला. सहभागी आपली इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले निबंध प्राचार्यामार्फत 10 ऑगस्ट मेरेन ईमेल करचे असे मागला. शालेय पांवड्यार दरेकी 2,500 आणि 1,000 अशी 3 इनामं आसा. उच्च माध्यमिक पांवड्यार 3,000, 2,000 आणि 1,000 अशी 3 इनामं, जाल्यार महाविद्यालयीन पांवड्यार 5, 3 आणि 2,000 अशी इनामं आसात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात. उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय पांवड्यावेल्या विद्यार्थ्यांक राष्ट्रीय सेवा येवजणेत सहभागी जावपाक उर्बा दिवपाची गरज आसा. ताका लागून हे विद्यार्थी आपल्या व्यक्तिमत्वाचो विकास घडोवपा वांगडाच देशाच्या विकासाक योगदान दिवपाक शकतले असे खेळा मंत्री गोविंद गावडे हांणी काल बांबोळे हांगाच्या गोंय खेळा प्राधिकरणाच्या मैदानार आयोजित राष्ट्रीय सेवा येवजण राज्य सल्लागार समितीच्या बसकेत उलयताना म्हळे. खेळा मंत्री गोविंद गावडे हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या बसकेत महाविद्यालया आणि उच्च माध्यमिक विद्यालयांनी राष्ट्रीय सेवा येवजणेची म्हळ्यार एनएसएस योग्य तरेन अंमलबजावणी करपा संदर्भात साबार गजालींचेर चर्चा झाली. गावडे हांणी संबंधित अधिकाऱ्यांक 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यां खातीर राष्ट्रीय सेवा येवजण लागू करपाविशी अभ्यास करपाचो सल्लो दिलो. राष्ट्रीय सेवा येवजणेक लागून विद्यार्थ्यां मदी समाज सेवेविशी आवड निर्माण जातली आणि तांच्या मदी वेगवेगळी कुशळटाय वाडीक लागतली असे तांणी सांगले. राष्ट्रीय सेवा येवजणेत विद्यार्थ्यांची संख्या वाढवून आणि आवश्यक उपाय करून राज्यात येवजण मजबूत करपाचो निर्णय बसकेत घेतलो. खेळ आणि युवा व्यवहार संचालनालयाचे संचालक अरविंद खुटकार हांणी बसकेक उपस्थित आशिल्ल्या सल्लागार समितीच्या वांगड्यांक येवकार दिलो आणि एनएसएस कार्यक्रमाची माहिती दिली. बसकेक महाराष्ट्र आणि गोयच्या एनएसएस विभागाचे विभागीय संचालक अजय शिंदे, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, उच्च शिक्षण खात्याचे अतिरिक्त संचालक प्रोफेसर जर्वासियो मेंडीस, माहिती आणि प्रसिद्ध खात्याचे दृढ संचालक गणराज मोरजकार, उच्च माध्यमिक प्राचार्य मंचाचे उपाध्यक्ष प्रशांत नाईक, नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ आणि गोय विद्यापीठाचे एनएसएस समन्वयक डॉ नितीन सावंत हजर आशिले. फादर फ्रेडी द कॉस्ता मेमोरियल ट्रस्टातर्फे दिवपी गुलाब पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर झाली. गुलाब व्यक्तिमत्व पुरस्कार आदले कृषी संचालक तसेच कोकणी लेखक नेवील आफोन्सो हांकां जाहीर झाला. गुलाब साहित्यिक पुरस्कार कवी तसेच बाल साहित्य रचपी फिलोमिना सा फ्रान्सिस्को हांकां जाहीर झाला, तर गुलाब तियात्रीस पुरस्कार प्रसिद्ध तियात्रीस कॉमेडियन सॅली हांकां जाहीर झाला. फेलिक्स कादोस पत्रकारिता पुरस्कार प्रुडंट मीडियाचे वार्ताहर सावियो डायस हांकां जाहीर झाला. या पुरस्कार वितरणाच्या कार्यावळीक वेळार तियात्र रंगमाचेर वेगवेगळी कामां करपी फेर्नांदो कॉस्ता हांचो भोवमान करतले. कॉस्ता हांकां तियात्र रंगमाचेर काईज द ओर्ली या टोपण नांवान वळखतात. 20 जुलयाक फादर फ्रेडी दा कॉस्ता हांच्या 71व्या जयंती निमतान हो पुरस्कार वितरण सुवाळो रवींद्र भवन मडगांवच्या कृष्ण कक्षात जातलो. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हणून ऑक्झिलरी बिशप सिमिया फर्नांडीस तर खास निमंत्रित म्हणून कोकणी कवी ग्वादालूप डायस हजर असतली. सेंट फ्रान्सिस झेवियर एक्सपोजिशनाच्या फाटभुयेर आज बिशप फिली नेरी फेर्राव तसेच इगल संस्थेच्या वांगड्यावांगडा आज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी भासाभास केली. यावर एक्सपोजिशनाची तयारीचो नियाळ मुखेलमंत्र्यांनी आज बिशप तसेच इगर्जीच्या वांगड्यांक दिलो. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोपल्या उपरांत आणखी एका शेतरीची बसका जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. 10 वर्सांनी एकदा एक शव प्रदर्शन जाता वो फक्त गोयचोच न्ही जाल्यार आंतरराष्ट्रीय पांवड्यावेलो कार्यावळ आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. ह्या एक्सपोजिशनाक आंतरराष्ट्रीय तशेंच राष्ट्रीय पांवड्यावेले नामनेचे प्रतिनिधी हजेरी लायतले. तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां पत्र बरोवन पोप फ्रांसीस ह्या कार्यावळीक आमंत्रीत करचे अशी मागणी केल्या अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. हे शिवाय एक्सपोजिशनाच्या तयारी खातीर केंद्र सरकारान 300 कोटी रुपयांची अर्थिक मदत करची अशी मागणी केंद्र सरकाराकडेन केल्या अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. उच्च शिक्षण संचालनालयान नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हळ्यार एनटीए वतीन आयोजित करपी यूजीसी नेट परिक्षेक बसपी उमेदवारां खातीर मार्गदर्शन कार्यावळ जाहीर केल्या. उच्च शिक्षण संचालनालयाच्या फाटल्या 5 वर्सांच्या मार्गदर्शन कार्यावळीत सहभागी जाल्ले 211 विद्यार्थी यूजीसी नेट, जीआरएफ आणि सॅट परिक्षेक पात्र ठरल्यात. नेट सॅट मार्गदर्शन सत्रात सहभागी जावपाक इच्छुक आशिल्ल्या उमेदवारांनी नाव नोंदणी खातीर संकेतथळार उपलब्ध आशिल्ले गुगल फॉर्म भरपाक जाय. नाव नोंदणी खातीर गुगल फॉर्म भरून सबमिट करपाची निमणी तारीख आसा 17 जुलै. 18 ते 23 जुलै मजगतीत नोंदणी कार्ड जारी करतले. जातीचो दाखलो, विद्यार्थ्याचे वळखपत्र तपासल्या उपरांत आनी नोंदणी शुल्क फारीक केल्या उपरांत कार्ड जारी जातले. नोंदणी शुल्क उच्च शिक्षण संचालनालयाच्या स्टॅटिस्टिकल विभागात रोख फारीक करपाक जाय. आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. कुशळटाय विकास आणि उद्योजकता संचालनालयान आयोजित केली संसारीक युवा कुशळटाय दिसाची कार्यावळ. मोपा लिंक रस्त्याचे केंद्र रस्तो येरादारी महामार्ग नितीन गडकरी हांच्या हस्तुकी लोकार्पण, अनु वास्कोच्या भजनी सप्तकाचे 125वे वर्स, चिकणमातीपासून गणपती तयार करपी मूर्तीकारांक सवलतीत वाढ, गुलाब पुरस्कार जाहीर, 20 तारखेक भेटयतले पुरस्कार. आणि इतल्या प्रादेशिक खबरो सोपल्यो.